ಮಹಾವಿಷ್ಣು ವಾಣಿ ಮಹೇಶ ದತ್ತರೂಪದಿ ಸತಿ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ವಾಣಿ ಮಹೇಶ ದತ್ತರೂಪದಿ ಸತಿ ದೀನವಾದಿ ತುನ ಪ್ರಕಟೆ ದತ್ತ ಗುರು ಜ್ಯೋತಿ ಪ್ರಕಟೆ ದತ್ತ ಗುರು नमस्कार माझा तुला दंडवत माझा तुझ्या मंदिरी आलो मी दत्त गुरु राजा स्वामी दत्त गुरु राजा चरातिल त्रितत्वे दत्तगुरु धाई चराचरातिल त्रितत्वे दत्तगुरु धाई त्रितत्वाचे सूत्र से दत्तगुरु पाई माझा दत्तगुरु अनुसूयेचे हरण्या तिन्ही देव गेले सत्व अनुसूयेचे हरण्या तिन्ही देव गेले अनुसूयेच्या तपोबळे दत्तात्रय झाले हो दत्तात्रय झाले प्रसन्न मुद्रा त्रिमुखी झळके दिव्य प्रभा प्रसन्न मुद्रा त्रिमुखी झळके दिव्य प्रभा सत्य शिव सुंदर रूपे सद्गुरु दत्त उभा ओ सद्गुरु दत्त गात्री स्वामीचा भस्म उठी गात्री शंख चक्र त्रिशूळ गदा कमंडलूड मरू शंख चक्र त्रिशूळ गदा कमंडलूडमरु कामधेनु श्वानां सवे प्रकटे दत्त गुरु स्वामी प्रकटे दत्त गुरु करी ज्ञान तुझा ठाई ज्ञान व्योम तू वास करी ज्ञान तुझा ठाई श्वान रूप बसले चारी वेद तुझा पाई बसले वेद तुझा पाई जन करती अपाय कली मातला घोर जिथे दुर्जन करती अपाय संत सज्जनान साते थे सद्गुरु दत्त उपाय स्वामी सद्गुरु दत्त ऋषि मुनी सांगुन गेले यात नसे संशय उपासने साठी वंदा सद्गुरु दत्तात्रय स्वामी सद्गुरु दत्तात्रय दिगंबर नामाचा अमोघ हा महिमा दत्त दिगंबर नामाचा अमोघ हा महिमा शरणागत भाविक जाई मोक्षाचा धामा जाई मोक्षाचा महाद्वार सकाना भक्ताना मोक्ष पथान्याया उपासकाना भक्ताना मोक्ष पथान्याया षोडश अवतारे प्रकटे दत्त गुरुराया प्रकटे दत्त गुरु करुणी गेले ऋषि मुनि उपदेश वेद व्यास करुणी गेले ऋषि मुनि उपदेश तत्त दिगंबर शक्तीचा महिमा अति विशेष सांगून महिमा अति धर्म अर्थ अनमोक्ष काम चतुर्विध पुरुषार्थ धर्म अर्थ अनमोक्ष काम चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त करुण दे अवगे सद्गुरु भक्ति सार्थ स्वामी सद्गुरु भक्ति सार्थ मंत्र ऋषि से सांगते साधु करती घोष मंत्र ऋषि से सांगते साधु करती घोष दत्त कृपेची सावली दे परम संतोष परम संतोष ऋषि मुनींचा प्रपंच तू योग्याचा संसार ऋषि मुनींचा प्रपंच तू योग्यांचा संसार ज्ञानाचा आधार तू मोक्षाचे महाद्वार स्वामी मोक्षाचे महाद्वार विश्व एक नश्वर कुड़ी सद्गुरु त्याचा प्राण विश्व एक नश्वर कुड़ी सद्गुरु त्याचा प्राण सद्गुरु अवघे ज्ञान से सद्गुरु अवघे जाण स्वामी सद्गुरु अवघी जाण गुणाधीन तू दिगंबरा गुणातीत ही तू गुणाधीन तू दिगंबरा गुणातीत ही तू परब्रह्म अनमायेचा तूच महासेतू स्वामी तूच महासेतू वास देशी प्रेरणा प्राण तत्व जीवास मुळास देशी अंकुरासी विकास स्मर्तृगामी तू देवा भावनिया येशी स्मर्तृगामी प्रकट होशी स्वामी त्वरा प्रकट होशी नरसो बावाड़ी क्षेत्री दत्त गुरु बसती नरसो नृसिंह सरस्वती रूपे भक्ताना दिसति स्वामी भक्ताना दिसति नरसो बावाड़ी सद्गुरु दर्शन वेद वचम फलादना कथिने श्री दत्तात्रय वज्रकवचम फलादना कथिले समृद्धि सन्मार्गाचे अमोघ दान दिले स्वामी अमोघ दान दिले श्री दत्तात्रय वज्र कवचम ऐकुन लाभेदा दत्तात्रय वज्र कवचम ऐकुन लाभेदान दूर श्रवाला कुड़ी में वज्रासम बलवान दयाला वज्रासम बलवान शंकर पार्वती मुखे खड़ला जो चार श्री शंकर पार्वती मुखे खड़ला जो चार श्री दत्तात्रय वज्र कवचम त्यातुन हो साकार हो त्यातुन हो श्री दत्तात्रय नामाचा महिमा किती वर्णू श्री दत्तात्रय नामाचा महिमा किती वर्णू दत्त गुरुचे नाम असे समृद्धी देनू असे हो समृद्धी तव चरणी घालून रांगोळी भक्तांची मान दियाळी सद्गुरु ओवाळी स्वामी सद्गुरु असे दत्त कृपाराशी श्री दत्तात्रय स्तोत्र असे दत्त कृपाराशी दत्त कृपे रचिले त्यासी नारद देवर्षी रचिले नारद देवर्षी दक्षिणा फेरी दत्त भक्त करीती त्याची प्रदक्षिणा फेरी औदुंबर वृक्षातळी सद्गुरु वास करी स्वामी सद्गुरु वास करी ब्रह्मांडाचा अधिपती चराचराचे प्राण ब्रह्मांडाचा अधिपती चराचराचे प्राण या सृष्टीच्या रचनेचे सद्गुरु हेच प्रमाण स्वामी सद्गुरु हेच प्रमाण दत्तगुरुची पाहुनिया तेज प्रखर चर्या दत्तगुरुची पाहुनिया तेज प्रखर चर्या अखंड अक्षय ऊर्जेचा ओघ मिळे सूर्या दयाचा ओघ मिळे नक्षत्रांची दिव्य फुले अंबर तुझवाही नक्षत्रांची दिव्य फुले अंबर तुझवाही बाहुनिया मग तव चर्या अवलोकित राही तुझला अवलोकित राही अहंकार माझा सरो मिटो सकळ अज्ञान अहंकार माझा सरो सकळ ज्ञान हीच प्रार्थना तव चरणी द्यावे केवळ ज्ञान स्वामी द्यावे केवळ ज्ञान संभ्रम माझे पिटुदेत अंधार सरुदेत संभ्रम माझे पिटुदेत अंधार सुजाण होईन मी ऐसा द्यावा मती सविस्तार माझ्या द्यावा मती विषय विकारांचा जीवा काच बहुई विषय विकारा सद्गुरु स्वामी दया करा सन्मति मज दे सद्गुरु सन्मति मज दे दत्तगुरुच्या नामाचा अखंड करूया घोष दत्तगुरुच्या नामाचा अखंड करूया घोष त्यात होऊ दे स्वाहा सर्व मनाचे दोष स्वाहा सर्व मनाचे चला भक्त गुरु सेवा प्रसन्न चित्ते करू चला भक्त गुरु सेवा भक्त गुरु चा भक्तीचा जपू मनी ठेवा चला हो जपू मनी मस्तकमी श्रीपाद वल्लभ निहाळतो अपाद मस्तकमी समर्पणाची दाटून ये माझ्या पुरी उर्मी दाटुनी स्मरा दत्त गुरु गुणगात दत्त गुरुचे नाम स्मरा दत्त गुरु गुणगात चिंता भक्तांची करतो दत्त गुरु दिन रात स्वामी दत्त गुरु दिन रात मस्तक मी तव पाई तव चरणी मिली नतमस्तक मी तव पाई तव चरणी मिली न हो दे तव चिंतनी माझे चित्त विलीन स्वामी माझे चित्त विलीन